विविध भारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यभरात आज दर्पण दिन साजरा होत आहे. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू केल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्तानं पत्रकारिता महाविद्यालयांसह विविध संस्था संघटनांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केलं असून राज्यातल्या पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन केलं. जांभेकरांनी मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी मोलाचं कार्य केलं असं शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही सर्व पत्रकारांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाजात पुन्हा एकदा मानवी मूल्य आणि आपुलकी रुजवण्यासाठी सुसंवाद साधणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांनी आज पुण्यात केलं. पुण्यातील पत्रकार संघात दिग्गजांची पत्रे या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी सबनीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिम्बॉयसिसचे कुलपती डॉ शाम्ब मुजुमदार होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, एस के कुलकर्णी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिग्गजांनी लिहिलेल्या पत्रांमधून नव्या पिढीला मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळते असं सबनीस यावेळी म्हणाले. आजच्या डिजिटल युगात अशा पुस्तकांच्या माध्यमातून पत्रांच्या जगाचं पुनरुज्जीवन होणं गरजेचं आहे असं डॉ मुजुमदार म्हणाले. टपाल विभागाच्या सर्व सेवांसाठी उपलब्ध असलेल्या डिजिटल पेमेंटच्या सुविधेला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून डिजिटल व्यवहारांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत एकंदर 3,62,000 व्यवहारांमधून सुमारे 3,88,00,000 रुपये महसूल मिळाल्याची नोंद झाली आहे. पुढील काळात या डिजिटल पेमेंटचा वापर अधिक वाढेल असा विश्वास डाक सेवा पुणे क्षेत्राचे संचालक अभिजित बनसोडे यांनी व्यक्त केला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्तरावरील द्वितीय टप्प्यातील प्रशिक्षण आकुर्डी प्राधिकरण इथं आयोजित करण्यात आलं होतं. 3 सत्रांमध्ये पार पडलेल्या या प्रशिक्षणात संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी करायच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढत आहे. महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालभा केळकर नाटिका स्पर्धा येत्या 10 आणि 11 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. भालभा केळकर नाटिका स्पर्धेचं यंदाचं 33वं वर्ष आहे. महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ स्मरणापुरते न राहता कृतीत उतरले पाहिजेत. भारतीय संविधानातील मूल्य, लोकशाहीचं महत्व, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी संविधान जागर अभियान देशव्यापी पातळीवर राबवणार आहे असं मत विजय वडवेराव यांनी व्यक्त केलं. दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलच्या समारोपावेळी वडवेराव बोलत होते. या महोत्सवात देशविदेशातून 800 कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार सहभागी झाले होते. माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. काही दिवसांपासून ते आजारी होते. कलमाडी हाऊस या निवासस्थानी आज त्यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर दुपारी 3:30 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यसभेच्या माजी खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, उल्हास पवार, रमेश बागवे, विश्वजित कदम तसंच ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तत्पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कलमाडी यांचं त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतलं. पुणे शहराच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यात कलमाडी यांचा मोलाचा वाटा होता. पुणे फेस्टिव्हल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनसारख्या उपक्रमांची सुरुवात करून त्यांनी पुण्याला राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 28 तर किमान तापमान 12.9 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमानात फारसा बदल संभवत नाही असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.